नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रादेशीक जोडणी येवजण उडानान 9 वर्षांत 3,23,000 उडाणां वरवीं 1,56,00,000 परस चड प्रवाशांक सुविधा दिल्या अशें नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हळां. केंद्र सरकार आनी लडाखच्या प्रतिनिधीं मदीं आयज नवी दिल्लींत परतून सुरू जातली चर्चा. बंगालच्या खाडीचेर उण्या दाबाचो पट्टो चड खर जावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. तामिळनाडू पुद्दुचेरी उत्तर आंध्र प्रदेशा खातीर व्हड पावसाची शिटकावणी. संवसारभर गुजराती समाज आयज बेस्ट टू वर्स म्हळ्यार नवें वर्स मनयतात. आनी बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तींत काल राती कोलंबोत जाल्ल्या खेळांत दक्षिण आफ्रिकेन पाकिस्तान पंगडाक डकवर लुईस वरवीं 150 धांवड्यांनी हारयले. प्रादेशीक जोडणी येवजण उडानान 9 वर्सांत 3,23,000 उड्डाणां वरवीं 1,56,00,000 परस चड प्रवाशांक सुविधा दिल्या अशें नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हळां. राष्ट्रीय नागरी विमान येरादारी धोरणा खाला 21 ऑक्टोबर 2016 उड्डाण येवजण सुरू जाल्ली. हे येवजणेच्या 9व्या वर्धापन दिसा निमतान नवी दिल्लींत आयोजीत कार्यावळींत नागरी विमान येरादारी सचीव समीर कुमार सिन्हा हांणी ही म्हायती दिल्या. उडाण हो एक परिवर्तनकारी उपक्रम आसा. ताचो मुखेल हेत सामान्य नागरिकांक परवडपी हवाई सेवा दिवप आनी तांचो प्रवास सुलभ करप हो आसा अशें तांणी सांगले. एप्रील 2027 उपरांत विस्तारीत उडाण चौकटीवरवीं ही येवजण सुरू दवरपाच्या सरकाराची वचनबद्धताय तांणी हेवेळार परतून उलोवन दाखयली. केंद्र सरकार आनी लडाखच्या प्रतिनिधींमदली चर्चा आयज नवी दिल्लींत परतून सुरू जातली. 24 सप्टेंबराक लेहात जाल्ल्या हिंसाचारा उपरांत ही पयलीच बसका आसतली. हे आदी घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांच्या अध्यक्षताये खाला उच्चाधिकार समितीन 24 सप्टेंबराक जाल्ल्या घडणुकेक लागून नियोजीत चर्चा रद्द केल्ली. घर मंत्रालयाच्या आपोवणेवेल्यान आदले खासदार आनी लेह आधारीत सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष थुपस्तान शेवांग हांच्या फुडारपणाखाला लडाखातल्या 10 मुखेल प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर हे बसकेत वांटेकार जातले. हे शिष्टमंडळ लडाखाक पुराय राज्याचो दर्जो आनी 6व्या अनुसुचीत आस्पाव करप हे सयत मुखेल मागण्यो मांडपाची आस्त आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज केरळांतल्या सबरीमाला देवळाक भेट दितल्यो. काल सांजे वेळार राष्ट्रपती तिरुवनंतपुरमांत पावल्यो. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुखेलमंत्री पिनराय विजयन, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आनी हेर वरिश्ठ मानेस्तांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रॉड्रिगो पास फरेराक बॉलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हूण वेंचून आयिल्ल्या विशीं परबीं भेटयल्या. येता त्या काळांत प्रगती आनी समृद्धी ह्या खातीर दोनूय देशांमदली भागीदारी आनी घटमूट करपाची आस्त आसा अशें हे वेळार सोशल मिडिया पोस्टार प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. भारत आनी बॉलिव्हियाचे लागीचे आनी इश्टागतीचे संबंद खूब आदीसावन परस्पर फायद्याच्या सहकार्याची बुन्याद जावन आसात अशें तांणी हे वेळार सांगले. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी काल संसद भवनांत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांची भेट घेतली. हे बसके वेळार मंत्रालयाच्या मुखेल उपक्रमांची म्हायती दिली अशें एका सोशल मिडिया पोस्टांत उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी सांगले. चर्चा उत्पादन आनी परके वेपाराच्या स्थितीचेर तशेंच वेवसाय सुलभतेक उर्बा दिवपा खातीर आनी भारताक जागतीक निर्यात केंद्र करपा खातीर सरकाराच्या यत्नांचेर ही चर्चा आशिल्ली अशेंय तांणी सांगले. उपराष्ट्रपतींनी भारताची संवसारीक वेपार उपस्थिती वाडोवपा खातीर मंत्रालयाच्या यत्नांची तोखणाय केली आनी विकसीत भारताचे सपन साकार करपा खातीर सगळ्या विभागांनी समन्वीत कृतीचेर भर दिलो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या पांवड्यात नितीश कुमार सरकारातले 16 मंत्री वेंचणूक रिंगणात आसात. ते पैकी 11 भारतीय जनता पक्षाचे आनी 5 जनता दलाचे आसात. 6 नोव्हेंबराक जावपी पयल्या पांवड्यातले मतदान 18 जिल्ल्यांतल्या 121 विधानसभा सुवातां खातीर जातले. आमच्या खबरकारान दिल्ल्या म्हायती प्रमाण हो पांवडो खुबशा मुखेल भाजप उमेदवारांचे फुडार थारायतलो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या पांवड्यातल्या 122 विधानसभा मतदारसंघा खातीर अर्जांची छाननी काल पुराय जाली. ह्या प्रक्रिये वेळार उदेंतर चंपारण जिल्ल्यांतल्या सुगौली विधानसभा मतदारसंघातल्या विकासशील इन्सान पार्टी VIPचे उमेदवाराचे नामांकन पत्र फावतीतले प्रस्तावक नाशिल्ल्यान न्हयकारले. दुसऱ्या पांवड्यार फुडल्या म्हयन्याच्या 11 तारखेक मतदान जातले जाल्यार अर्ज फाटी घेवपाची निमणी तारीख 23 ऑक्टोबर आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
केंद्र सरकारान एक राजपत्र अधिसुचोवणी जारी केल्या, तातूंत ऑपरेशन सिंदूर सयत वेगवेगळ्या ऑपरेशन्स वेळार असाधारण धैर्य दाखयल्ल्या विशीं संरक्षण अधिकाऱ्यांक शौर्य पुरस्कार प्रशस्तीपत्रांची वळेरी तयार केल्या। राजपत्रात आस्पावीत प्रशस्तीपत्रां प्रामुख्यान भारतीय हवाई दळ आनी भारतीय लष्कराच्या कर्मचाऱ्यांची आसात। प्रशस्तीपत्रात कर्नल कोशांग लांबा आनी लेफ्टनंट कर्नल सुशील बिश्त सारख्या वीरांचो आस्पाव आसा। भारतीय सैन्यांच्या पारंपारीक युद्धनिती दाखोवपी असाधारण शौर्य आनी धाडस दाखिल्ल्या विशीं कर्नल कोशांग लांबा हांकां वीरचक्र फावो जाला अशें अधिसुचोवणेंत म्हळां। लेफ्टनंट कर्नल सुशील बिश्त हांकांय वीरचक्र फावो जाला अशें हे अधिसुचोवणेंत म्हळां। ऑफिसर कमांडींग म्हूण ऑपरेशन वेळार लेफ्टनंट कर्नल बिश्त हांणी असाधारण धैर्य, फुडारपण आनी ऑपरेशनल तेज दाखयल्ले। फायटर पायलट ग्रूप कॅप्टन रणजीत सिंग सिद्धू हांकांय वीरचक्र फावो जाला, तशेंच ग्रूप कॅप्टन अनिमेश पटनी हांकांय वीरचक्रान भोवमानीत केला। ते आदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सशस्त्र दळ आनी केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांतल्या अधिकाऱ्यांक 127 शौर्य पुरस्कार आनी 40 विशिश्ट सेवा पुरस्कारां खातीर मान्यताय दिल्ली। दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली आनी तांकां दिवाळीची परबी भेटयली। तांणी प्रधानमंत्र्यांक दिल्लीच्या उदरगतीच्या कामांची, स्वच्छ यमुना मोहीम आनी येता त्या छठ सणाच्या तयारी विशीं म्हायती दिली। तांच्या परिवारासयत प्रधानमंत्र्यांचे आशिर्वाद घेतले आनी तांच्या मार्गदर्शन आनी तेंक्या विशीं कृतज्ञता उक्तायली अशें सोशल मिडिया पोस्टांत मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले। नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणा करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारान लोकां मदीं आशेची उमेद पातळायला। वस्तू आनी सेवा कर दर उणो जाल्ल्यान ताचे विशीं उमेदीन सांगपी हे आसा एका गिरायकाचे म्हणणे।
मोदीजी का धन्यवाद करते हैं कि जिस प्रकार उन्होंने जीएसटी के रूप में दिवाली पर जो तोहफा दिया है, जीएसटी 28 का 18 करके या कुछ चीजों का 28 का 5 करके जो जरूरतमंद चीजें दी वो सस्ती करके दिवाली का तोहफा उन्होंने हमें पहले ही दिया था।
दिवाळी आनी छठ सणां खातीर प्रवाशांच्या संख्येत वाढ जावपाची शक्यता लक्षांत घेवन येता त्या काळात सुमार 7800 खासा रेल्वे गाडयो सुरू करपाची येवजण आसा अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला। तशेंच उत्सवाच्या गर्दीचेर नदर दवरपा खातीर वॉर रूमची स्थापना केल्या अशेंय तांणी सांगले। मंत्री वैष्णव हांणी काल नवी दिल्ली रेल्वे स्थानकाक भेट दिली आनी सणाच्या काळात प्रवाशां खातीर केल्ले वेवस्थेचो प्रत्यक्ष नियाळ घेतलो। रेल्वे बोर्ड, क्षेत्रीय आनी विभागीय पांवड्यार 80 परस चड वॉर रूम सक्रीय आसात। बंगालच्या खाडीचेर उण्या दाबाचो पट्टो चड खर जावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला। तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तर आंध्र प्रदेशा खातीर व्हड पावसाची शिटकावणी दिल्या। तामिळनाडूत व्हड पावसाक लागून चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरमातल्या शाळांक सुटी जाहीर केल्यात अशें हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामनी हांणी आकाशवाणी कडेन उलयतना सांगले। भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आनी करायकल हांगा उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला, ते खातीर रेड अलर्ट जारी केला। तशेंच आंध्र प्रदेश आनी कर्नाटकातल्या एकसुऱ्या सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। अंदमान आनी निकोबार जुवे लक्षद्वीपांत पावस पडपाची खूप शक्यताय आसा असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कोकण आनी गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल ह्या वाठारांनी पावस पडपाची शक्यताय उक्तायला। संवसारभर गुजराती समाज आयज बेस्तू वर्ष म्हळ्यार नवें वर्स मनयता। हे वर्स हिंदू पंचांगाच्या विक्रम संवताच्या कार्तिक म्हयन्याच्या पयल्या दिसा मनयतात। केंद्रीय घरमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आनी मुखेलमंत्री भुपेंद्र पटेल हांणी सगळ्या गुजराती समुदायांक नव्या वर्साची परबी भेटयला। बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल राती कोलंबोत जाल्ल्या राऊंड रॉबिन खेळात दक्षिण आफ्रिकेन पाकिस्तान पंगडाक डकवर्थ लुईस वरवीं 150 धावणांनी हारयले। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। प्रादेशीक जोडणी येवजण उडानान 9 वर्सांत 3,23,000 उड्डाणांवरवीं 1,56,00,000 परस चड प्रवाशांक सुविधा दिल्या अशें नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हळां। केंद्र सरकार आनी लडाखच्या प्रतिनिधीं मदीं आयज नवी दिल्लींत परतून सुरू जातली चर्चा। बंगालच्या खाडीचेर उण्या दाबाचो पट्टो चड खर जावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। संवसारभर गुजराती समाज आयज बेस्तू वर्ष म्हळ्यार नवें वर्स मनयतात आनी बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल राती कोलंबोत जाल्ल्या खेळात दक्षिण आफ्रिकेन पाकिस्तान पंगडाक डकवर्थ लुईस वरवीं 150 धावण्यांनी हारयले। आकाशवाणी पणजे केंद्राचे देशाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले. आयज सांजेच्या 6:30 वरांचेर आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.